खंड चौथा प्रकरण तिसावे संयमाकडे. आहारातील कित्येक फेरफार कस्तुरबाईच्या दुखण्यानिमित्ताने घडल्याचे गेल्या प्रकरणात सांगितलेच आहे, पण यापुढे तर दिवसेंदिवस ब्रह्मचर्याच्या दृष्टीनेच त्याच्यामध्ये फेरफार होत गेले. त्यातील पहिला फेरफार म्हणजे दूध सोडण्याचा. दूध ही इंद्रियाविकार उत्पन्न करणारी वस्तू आहे ही गोष्ट मला प्रथम रायचंदभाईंकडून समजली होती. अन्नाहारासंबंधीची इंग्रजी पुस्तके वाचल्यानंतर तोच विचार दृढ झाला, पण ब्रह्मचर्याचा व्रत म्हणून स्वीकार केला नव्हता तोपर्यंत दूध सोडण्याचा मुद्दाम संकल्प करू शकलो नाही. शरीरधारणेसाठी दुधाची जरूर नाही हे तर मला केव्हापासूनच कळलेले होते, पण दूध ही वस्तू चटकन सुटण्यासारखी नव्हती. इंद्रिय दमनासाठी दूध सोडणे आवश्यक आहे ही गोष्ट माझ्या अधिकाधिक लक्षात येत होती. त्याच सुमाराला गवळी लोक गाई म्हशींचा जो छळ करतात त्यासंबंधीचे काही वाङ्मय कलकत्त्याहून माझ्याकडे आले. या वाङ्मयाचा माझ्यावर विलक्षण परिणाम झाला. त्यासंबंधी मी मिस्टर कॅलनबॅक बरोबर चर्चा केली. मिस्टर कॅलनबॅक यांची ओळख सत्याग्रहाच्या इतिहासात करून दिलेली आहे आणि गेल्या एका प्रकरणात जाता जाता त्यांचा उल्लेखही केलेला आहे. हे खरे असले तरी तेथे आणखीही दोन शब्द लिहिणे जरुरीचे वाटते. त्यांची माझी भेट अनायासेच झाली. मिस्टर खानची व त्यांची मैत्री होती. त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती खूप खोलपर्यंत गेलेली आहे असे मिस्टर खान यांना दिसून आले आणि म्हणून त्यांनी माझ्याशी त्यांच्याशी ओळख करून दिली अशी माझी समजूत आहे. प्रथमच ओळख झाली तेव्हा त्यांचा शौकीनपणा व खर्चाळूपणा पाहून मला कसेसेच वाटले, पण पहिल्या भेटीतच त्यांनी मला धर्मासंबंधी प्रश्न विचारले. त्यात ओघानेच बुद्ध भगवानांच्या त्यागाची गोष्ट निघाली. यानंतर आमची मैत्री वाढत चालली. ती येतपर्यंत की मी करीन ते त्यांनी केलेच पाहिजे असा त्यांच्या मनाचा निर्धार झाला. ते घरचे एकटेच होते. स्वतः एकट्यावरच घर भाड्या उपरांत सुमारे 1200 रुपये खर्च करीत. तेवढ्यावरून अखेरीला ते इतक्या साधेपणावर आले की त्यांचा मासिक खर्च एकेकाळी 120 रुपयांपर्यंत जाऊन पोचला होता. मी घरदार आवरून घेतल्यानंतर व एकदा तुरुंगात जाऊन आल्यानंतर आम्ही दोघेही एकत्र राहू लागलो. त्यावेळी आमची दोघांचीही राहणी प्रमाणात फारच कडक होती. या आमच्या एकत्र बिऱ्हाडाचे मुदतीत दुधासंबंधीची वर उल्लेख केलेली चर्चा झाली. कॅलनबॅकनी विचार मांडला, दुधातील दोषांची तर आपण अनेक वेळा चर्चा करीत आलो आहोत, मग आपण दूध अगदी सोडून का देऊ नये? त्याची आवश्यकता तर नाहीच. या त्यांच्या अभिप्रायाने मला सानंदाश्चर्य वाटले. मी त्या सूचनेचा सहर्ष स्वीकार केला आणि उभयतांनी टॉल्स्टॉय फार्ममध्ये त्याच क्षणी दूध सोडले. ही गोष्ट 1912 साली घडली. एवढ्या त्यागानेही मनाचे समाधान झाले नाही. दूध सोडल्यानंतर थोड्याच दिवसांनी फक्त फलाहाराचा प्रयोग करण्याचा मी निश्चय केला. फलाहारामध्ये सुद्धा जे फळ स्वस्तात स्वस्त मिळेल त्यावरच चालविण्याचा विचार होता. गरीबातील गरीब मनुष्य ज्या पद्धतीने राहील त्याच पद्धतीने राहण्याची आम्हा उभयतांना हौस होती. फलाहार आम्हाला फार सोयीचाही वाटला. फलाहारामध्ये चूल पेटवण्याची फार करून जरूरच राहत नाही. कच्चे भुईमुग दाणे, केळी, खजूर, लिंबू, जीतूनचे तेल हाच आमचा सामान्य आहार होऊन बसला होता. ब्रह्मचर्याचे पालन करू इच्छिणाऱ्यांना येथे एक सूचना देऊन ठेवणे आवश्यक वाटते. आहार व उपवास यांचा ब्रह्मचर्याशी निकट संबंध असल्याचे मी दर्शविले असले तरीही एवढी गोष्ट स्पष्ट आहे की त्याचा मुख्य आधार मनावरच आहे. मलिन मन उपवासाने शुद्ध होत नाही. आहाराचा त्याचेवर काही एक परिणाम होत नाही. मनाचा मळ हा विचाराने, ईश्वर चिंतनाने आणि अखेरीला ईश्वर प्रसादानेच निघून जातो, पण मनाचा शरीराशी निकट संबंध आहे आणि विकारी मन विकारी आहारच शोधित असते. विकारी मन अनेक प्रकारचे स्वाद व भोग शोधित असते. त्या आहाराचा आणि उपभोगांचा मनावर उलट परिणाम होतो. त्यामुळे व तेवढ्या अंशाने आहाराचे नियमन करण्याची व निराहाराचीही आवश्यकता उत्पन्न होते. विकारी मन शरीराला व इंद्रियांना कह्यात वागविण्याच्या ऐवजी स्वतःच इंद्रियांच्या व शरीराच्या ताब्यात जाते. त्यामुळेही शरीराला शुद्ध व कमीत कमी विकारी अशा नियमित आहाराची व प्रसंगोपात निराहाराचीही म्हणजे उपवासाचीही जरूर पडते. म्हणून जे असे म्हणतात की संयमी माणसाला आहाराच्या नियमनाची किंवा उपवासाची बिलकुल जरूर नाही, तेही तेवढीच मोठी चूक करतात की जेवढी चूक आहार व निराहार यांनाच सर्वस्व मानणारे करतात. माझा अनुभव मला असे शिकवित आहे की ज्याचे मन संयमाकडे वळले आहे त्याला आहाराचे नियमन व निराहार यांची फार मदत होते. त्यांच्या मदतीशिवाय मनाची निर्विकार वृत्ती साधणे मला अशक्यप्राय वाटते.